नमस्कार श्रोत्यांनो, या रेडिओ कार्यक्रमाद्वारे आम्ही तुमच्याशी बोलतो. तुम्ही आम्हाला पत्र पाठवताना मग आमच्याशी देखील तुम्ही बोलता. तुम्ही विचारलेली माहिती तुम्हाला आम्ही सांगतोच, त्यासोबतच खऱ्या देवाची ओळख करून देऊन आपला स्वर्गात जाण्याचा मार्ग देखील आम्ही सोपा करतो. येशू ख्रिस्त हाच एकमेव देव आहे की जो मानव होऊन या धरतीवर आला आणि मानवाची पाप आपल्या डोक्यावर घेऊन मानवाची पापांपासून सुटका केली. त्याची केवढी मोठी शिकवणूक की पापाचा अभेर करा, पातक्यांचा नाही. आपल्या कार्यक्रमाद्वारे आम्ही याबद्दल अधिक विस्ताराने सांगत असतो. बरं का श्रोत्यांनो, आता आपण ऐकूया एक भक्तिगीत.
आपण प्रार्थना करूया. हे आमच्या प्रेमळ जिवंत परमेश्वर पित्या, तुला भग्न हृदय अनुतप्त हृदय आवडतं. तू त्यांना तुच्छ मानित नाहीस. तुझी स्तुती असो प्रभू की तू आम्हाला हा प्रसंग दिलेला आहेस आणि पुन्हा ही वेळ लाभू दिली की आम्ही तुझ्या पवित्र वचनांचं अध्ययन करावं. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ह्या वचनाच्याद्वारे तू आमच्याशी बोलशील, आमच्या जीवनातील उणीवा आम्हाला दाखवशील, तुझ्या वचनाच्या प्रकाशात तू आमचं प्रतिबिंब आम्हाला दाखवशील. पवित्र प्रभू, आमची प्रार्थना आहे की संपूर्ण वेळ तू आपल्या हातात घे आणि तूच ह्या वचनाच्या अध्ययनात आमचं मार्गदर्शन कर. जे आजारी आहेत प्रभू, त्यांना तू विशेष रीतीने स्पर्श कर. प्रार्थना आहे त्या लोकांकरिता ज्यांना घशाचे आजार आहेत, ज्यांना पोटाचे विकार आहेत. स्पर्श कर प्रभू, आरोग्य दे, त्यांचा विश्वास तुझ्यावर वाढू दे. मी सर्व लहान थोर श्रोत्यांना तुझ्या पवित्र हातात देत आहे आणि हीच प्रार्थना करीत आहे की तू प्रत्येकाच्या जीवनात कार्य कर. ही लहानशी प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागितली आहे, म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यांनो, या आधीच्या कार्यक्रमात आपण ऐकले की स्तोत्रसंहितेच्या पुस्तकातील 52-55 ह्या स्तोत्रांची ख्रिस्तविरोधकाविषयी एक मालिकाच आहे आणि या मालिकेतील पहिले पुष्प म्हणजे 52वे स्तोत्र आपण मागील कार्यक्रमात अभ्यासले. आज आपण त्याच्या पुढची स्तोत्रे पाहणार आहोत. त्यापैकी 53वे स्तोत्र जो देवाचे अस्तित्व नाकारतो त्याच्याविषयी, ख्रिस्तविरोधकाच्या प्रतिछायेविषयी म्हणजे मूर्खाविषयी आहे. हे स्तोत्र भाषांतराच्या रूपाने 14व्या स्तोत्रासारखेच आहे, पण त्यामध्ये काहीतरी विशेष चित्तवेधक असे आहे. हे स्तोत्र महलत ह्या चालीवर गावयाचे दाविदाचे मस्किल आहे. मला त्याचा संबंध आजार दुःख आणि शोकांतिकाची स्थिती जी ख्रिस्तविरोधी सत्तेवर आल्यानंतर शेवटल्या दिवसात होईल त्याविषयी आहे. तो अर्थातच नास्तिक असेल. पहिले वचन वाचूया, 53 स्तोत्र पहिले वचन. मूढ आपल्या मनात म्हणतो देव नाही, लोक दुष्ट व अमंगळ कृत्य करीतात, सत्कृत्य करणारा कोणी नाही. या आधुनिक युगामध्ये पवित्र शास्त्राविषयी अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. पवित्र शास्त्र हे देवाचे प्रगटीकरण आहे. ते देवाच्या सेवकांनी पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन लिहिले. ते अचूक आहे. या सिद्धांताला नाकारणाऱ्या या शंका आहेत. अनेक विद्वानांच्या मते उत्पत्तीच्या पुस्तकाचे पहिले अध्याय दंतकथा आहेत आणि पवित्र शास्त्र अचूक नाही. मला वाटतं की असे म्हणणारा हा ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे, कारण तो पवित्र शास्त्रातल्या अनेक महत्वाच्या गोष्टी नाकारतो. पवित्र शास्त्रातील योहानाचे पहिले पत्र 2 22 वचनात म्हटले आहे, येशू हा ख्रिस्त आहे हे जो नाकारतो त्याशिवाय लबाड कोण आहे. जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्तविरोधी आहे. ही गोष्ट ख्रिस्तविरोधकाचे स्पष्ट चिन्ह आहे. जर तुम्हाला देवाच्या जवळ यावयाचे असेल तर त्याकरिता तुम्ही त्याच्याजवळ विश्वासाने येण्याची गरज आहे. इब्री लोकास लिहिलेल्या पत्राच्या 11 अध्यायातील 6 वचनात म्हटले आहे, इब्री लोकास पत्र 11 अध्याय 6 वचन, आणि विश्वासा वाचून त्याला संतोष विणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि त्याचकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देतो. जे देवाचे अस्तित्व नाकारतात ते अर्थातच त्याचे सामर्थ्यही मान्य करीत नाहीत. पाश्चात्य संगीतातील एका गीत व वाद्यवृंद समूहाने एकदा असे विधान केले की आम्ही येशू ख्रिस्तापेक्षाही अधिक लोकप्रिय आहोत. आणि गंमत म्हणजे नंतर केवळ 2 वर्षांमध्ये त्या वाद्यवृंदाचा संगीत दिग्दर्शक मरण पावला व त्याच्या त्या समूहाची दाणादाण उडाली. आपल्या मृत्यूच्या 2000 वर्षांनंतरही येशू ख्रिस्त अजूनही लोकप्रिय आहे. त्याची जिवंत वचने अजूनही लोकांचे जीवन बदलवून टाकतात. पुनरुत्थित ख्रिस्ताचे सामर्थ्य रोज अनुभवणारे लोक तुम्हाला आजही तुमच्या आजूबाजूला तुमच्या गावात आढळतील. श्रोत्यांनो, नास्तिकवाद हे ख्रिस्तविरोधकाचे वैशिष्ट्य आहे. शेवटल्या काळात असे लोक अनेक लोक देव या संकल्पनेपासून वळून नास्तिकवादाकडे वळतील. त्यांच्या मते देव ही केवळ एक मानवी संकल्पना आहे, तिच्यात काही तथ्य नाही. परंतु सत्य हे आहे श्रोत्यांनो की देव ही संकल्पना नाही, तो एक सत्य आहे आणि त्याच्या अस्तित्वाच्या अनुभवाची ज्यांना ओढ आहे, जे त्याचा कसून शोध घेतात त्यांनाच तो सापडतो. थेसलनिका करास 2 अध्यायाच्या 4 वचनात पॉल लिहितो, थेसलनिका करास 2 अध्याय 4 वचन, तो नाशपुत्र विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. हे ख्रिस्तविरोधकाविषयी म्हणण्यात आले आहे. श्रोत्यानो, 53 स्तोत्र देवाच्या उरलेल्या विश्वासणाऱ्यांची तीव्र ओढ व्यक्त करून समाप्त होते. आपण या स्तोत्राचे शेवटचे म्हणजे 6 वचन वाचूया, देव करो आणि सियोनेतून इस्रायलाची मुक्ती येऊ. देव आपल्या लोकांचे दास्य उलटविल तेव्हा याकोब उल्हासेल, इस्रायल हर्ष पावेल. यावरून स्पष्ट आहे श्रोत्यानो की परमेश्वर इस्रायलाचे तारण करेल, तो इस्रायलाचे दास्य उलटविल. आता आपण 54 स्तोत्राचा अभ्यास करूया. या स्तोत्रामध्ये ख्रिस्तविरोधकाच्या काळात देवाच्या लोकांनी विश्वासाने देवाला मारलेली हाक व्यक्त झाली आहे. या स्तोत्राची पार्श्वभूमी सांगणारे शीर्षक आपण आता वाचूया, तंतुवाद्याच्या साथीने गावयाचे दाविदाचे मस्किल किंवा बोधपर स्तोत्र. दावीद आम्हाजवळ लपून राहिला नाही काय असे जिफी लोक शोलाकडे येऊन म्हणाले. तेव्हाचे या स्तोत्रात ज्यांनी दाविदाचा विश्वासघात केला त्या जिफी लोकांचा उल्लेख आहे. त्यांनी दाविदाचा विश्वासघात केला त्या घटनेची नोंद शमूएलच्या पहिल्या पुस्तकाच्या 23 अध्यायात आहे. जेव्हा या लोकांनी आपला विश्वासघात केला असे दाविदाला समजले तेव्हा त्याने या स्तोत्राद्वारे परमेश्वराला मदतीकरिता हाक मारली. 54 स्तोत्र पहिली 2 वाचूया, हे देवा तू आपल्या नावाने मला तार, आपल्या सामर्थ्याने माझा न्याय कर. हे देवा माझी प्रार्थना ऐक, माझ्या तोंडच्या शब्दांकडे कान दे. दावीद आपला जीव वाचविण्याकरिता शौलापासून पळून जात होता, कारण शौलाला दाविदाचा भयंकर द्वेष वाटत होता. अशा वेळेस दाविदाला विश्वासघाताचा विदारक अनुभव येत गेला. या विश्वासघातकी लोकांपासून आपला जो सदैव विश्वासू आहे व जो त्याच्यावर भाव ठेवणाऱ्यांना कधीही फजित होऊ देत नाही त्या देवाकडे त्याने धाव घेतली. तुम्ही या कधी न बदलणाऱ्या आपले वचन न मोडणाऱ्या इस्रायलाच्या पवित्र प्रभूचा अनुभव घेतला आहे काय? शेवटल्या काळात भाऊ भावाचा विश्वासघात करेल असे सांगण्यात आले आहे. तो एक विश्वासघातक्यांचाच काळ असेल, कारण त्यावेळेस देवहीन ख्रिस्तविरोधकाचे साम्राज्य असेल आणि या पातकी मानवामुळे इस्रायलच्या अवशिष्ट विश्वासणाऱ्यांचा आतुना छळ होईल. आपण पुढे तिसरं वचन वाचूया. कारण परकीय लोक माझ्यावर उठले आहेत, दानगे लोक माझा जीव घेऊ पाहत आहेत, त्यांनी देवाकडे लक्ष लाविले नाही. श्रोत्यानो, दाविदाचा हा अनुभव फार दुर्मिळ आहे, परंतु येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळे ज्यांचे जीवन बदलले आहे, जीवनविषयक व देवाविषयक मते बदलली आहेत, त्यांना हा अनुभव कदाचित नवीन नाही. साधू सुंदर सिंगाचे जेव्हा पूर्ण परिवर्तन झाले तेव्हा त्यांच्या जीवावर बेतेल असे संकट त्यांच्यावर आले होते. येशू ख्रिस्ताला न ओळखणाऱ्यांनी त्यांना अन्नातून विष घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु परमेश्वराने त्यांना त्या जीवावरच्या संकटातून वाचवले. ख्रिस्ती मंडळीचा जेव्हा छळ करण्यात येईल तेव्हा त्यांच्याही जीवावर असेच बेतेल. परंतु जसा दाविदाला परमेश्वराच्या मदतीवर भरोसा होता, तसेच तेही लोक देवावर भरोसा ठेवतील. आपण दाविदाचा या स्तोत्रात जो भरोसा व्यक्त झाला तो पाहूया. 54वे स्तोत्र 4-7 ही वचने. पहा, देव माझा सहाय्यकर्ता आहे, माझ्या जीवाला आधार असलेल्यांबरोबर प्रभू आहे. माझ्यावर टपून बसणाऱ्यांनी केलेल्या अपकाराचा मोबदला तो त्यास देईल. तू आपल्या सत्याच्या प्रभावाने त्यांचा उच्छेद कर. मी स्वसंतोषाने तुला यज्ञबली अर्पिण. हे परमेश्वरा, तुझे नाव उत्तम आहे. मी त्याचे स्तवन करीन, कारण त्याने मला सर्व संकटातून सोडविले आहे. माझ्या शत्रूंकडे पाहून माझे डोळे निवाले आहेत. पवित्र शास्त्रातल्या नोंदीवरून आपल्याला समजतं की परमेश्वराने त्या विश्वासघातकी जिफी लोकांपासून दाविदाची सुटका केली. देवासाठी ज्यांचा छळ होतो त्यांनी परमेश्वर त्यांची नक्कीच सुटका करेल हा विश्वास बाळगायला हवा. परमेश्वराने दिलेली सुटकेची अभिवचने कधीही खोटी ठरत नाहीत. येशू ख्रिस्ताने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी फुलांचा मार्ग आहे असे सांगितले नाही, तर त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा जग द्वेष करेल असे त्याने सांगितले, कारण जगाने त्याचाही द्वेष केला. तसेच त्याने आपल्या अनुयायांना योहान कृष्णवर्तमान 16:33 सांगितले. योहान 16:33 जगामध्ये तुम्हा संकट आहे, परंतु धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. आणि संकटसमयी आमच्या हाकेला उत्तर देणारा तो जिवंत प्रभू आहे. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते कधीही फजित होत नाहीत. श्रोत्यानो, 52-55 या स्तोत्रांच्या या छोट्याशा मालिकेतले शेवटले पुष्प म्हणजे 55वे स्तोत्र आता आपण अभ्यासणार आहोत. या मालिकेतील 52व्या स्तोत्रात आपण ख्रिस्तविरोधकाची ओळख पाहिली. 53व्या स्तोत्रात ख्रिस्तविरोधकाचे प्रतिरूप म्हणजे मूर्ख त्याचे वर्णन आपण वाचले. आणि 54व्या स्तोत्रात आपण ख्रिस्तविरोधकाच्या काळात देवावर विश्वास ठेवणाऱ्यांनी देवाला मारलेली हाक पाहिली. आता या मालिकेतील शेवटच्या स्तोत्रामध्ये म्हणजे 55व्या स्तोत्रामध्ये ख्रिस्तविरोधकाच्या कारकिर्दीतल्या भयानक दिवसांचे वर्णन आपण पाहणार आहोत. तुम्हाला आठवतच असेल की दाविदाचा मुलगा अबशालोम याने दाविदाविरुद्ध बंड केले, तेव्हा दाविदाला येरुशलेम शहर सोडावे लागले. अबशालोमाच्या मागे अनेक जण गेलेले आहेत असे त्याला समजले आणि अबशालोमाचे नेतृत्व लाभलेले हे बंड आपल्या आवडत्या शहराची येरुशलेमेची राख रांगोळी करेल असे भय दाविदाला वाटले व त्याने ते शहर सोडले, जेणेकरून दाविदासाठी त्या शहराचा नाश होणार नाही. त्याने शहर सोडल्यानंतर तो पूर्वीच्याच गुहांमध्ये लपायला गेला. त्यावेळेस त्याच्या अगदी जवळच्या मित्राने अहितोफेल नावाच्या मंत्र्याने अबशालोमाचा पक्ष स्वीकारला आहे असे त्याला कळले. त्याने दाविदाचा विश्वासघात केला होता. या घटनेचा वृत्तांत खरोखर हृदय हेलावणारा आहे. शमूएलाचे दुसरे पुस्तक 15:30-31 या 2 वचनांमध्ये आम्ही वाचतो. शमूएलाचे दुसरे पुस्तक 15:30-31 वचने. दाविद जैतून पर्वताचा चढाव चढून गेला तो रडत रडत वर चढून गेला. आपले मस्तक झाकून तो अनवाने पायाने चालला. त्याच्याबरोबरची सर्व माणसे आपली मस्तके झाकून झाकून रडत रडत वर चढत गेली. कोणी दाविदास सांगितले की अहितोफेल हा ही बंडखोरा सामील अबशालोमाबरोबर आहे. हे ऐकून दाविद म्हणाला, हे परमेश्वरा, अहितोफेलाची मसलत फोल कर. आणि श्रोतांनो, परमेश्वराने दाविदाची प्रार्थना ऐकली. त्याने अहितोफेलाची मसलत व्यर्थ केली. या स्तोत्राचा अभ्यास करीत असताना या सर्व गोष्टींची आठवण ठेवणे आवश्यक आहे. 55वे स्तोत्र पहिली 2 वचने वाचूया. हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे, माझ्या विनंतीपासून तोंड फिरवू नको. माझ्याकडे लक्ष दे, माझे ऐक. मी चिंताक्रांत होऊन तळमळत व कणत आहे. दाविदाची ही स्थिती अतिशय करुणास्पद व दुःखास्पद होती. एकानंतर एक संकटे आल्याने तो खरोखर चिंताग्रस्त व दुःखी झाला होता व आपल्या आर्त हाकेने तो परमेश्वराची प्रार्थना करीत होता. आता तिसरे आणि चौथे वचन. आणि ते वैरांच्या शब्दामुळे व दुर्जनाच्या जाचामुळे, कारण ते माझ्यावर अरिष्ट आणतात व क्रोधाने माझ्या पाठीस लागतात. माझ्या ठाई माझ्या हृदयाला यातना होत आहेत. मरणाचे भय माझ्यावर कोसळले आहे. दाविदाची ही कठीण मनस्थिती समजण्यासारखी आहे. श्रोत्यानो, त्याच्या आजूबाजूला जवळजवळ विश्वासघातकीच निर्माण झाले होते व त्याच्या दुष्ट वागण्यामुळे, त्यांच्या चाचामुळे तो फार फार दुखावला गेला होता. आपल्याला सर्व बाजूंनी शत्रूंनी घेरलेले आहे याची भयप्रद जाणीव त्याला होती. म्हणूनच त्याला मरणाचे भयही लागले होते. 6व्या वचनात तो म्हणतो, मी म्हटले मला पारव्यासारखे पंख असते तर मी उडून जाऊन आराम पावलो असतो. खरोखर विश्वासघाताचा दाविदाचा अनुभव विदारक होता. अशा संकटाच्या वेळेस पक्षाप्रमाणे समस्येतून दूर उडून जाता आले असते तर किती बरे झाले असते असे त्याला वाटणे साहजिक होते. श्रोत्यानो, आम्हालाही अनेकदा या संसाराच्या कटकटीमुळे असे वाटते की दूर कुठेतरी निघून जावे, पण ते शक्य होत नाही. परंतु श्रोत्यानो, जेव्हा आमच्या समस्यांना तोंड देत असताना आमच्याबरोबर प्रभू येशू ख्रिस्त असतो, तेव्हा त्या संकटांना तोंड देण्याचे धैर्य व सामर्थ्य आम्हाला निश्चितपणे प्राप्त होते. कारण अशा वेळेस तो कोंबडी जशी आपल्या पिलांना पंखाखाली घेते, तसे आम्हाला आपल्या उराशी सुरक्षित ठेवतो आणि समस्यांमधून मार्गही सुचवतो. जर तुम्ही येशूच्या या दयाळू कृपेचा अनुभव घेतला नसेल तर तुम्ही काहीतरी सुंदर व मौल्यवान असे गमावत आहात. त्याला आपल्या संकटसमयी हाक मारा आणि तो तुम्हाला त्वरित उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. दाविदाला यावेळेस सर्व बाजूंनी संकटांनी घेरले होते आणि पारव्याप्रमाणे आपल्याला पंख असते तर आपणही या संकटांमधून दूर निघून गेलो असतो असे त्याला वाटले खरे. पण त्याचा भाव इस्रायलच्या पवित्र प्रभूवर होता. आणि या स्तोत्राच्या पुढील भागात तो व्यक्त झाला आहे. तो अहितोफेल याला उद्देशून 13 आणि 14 वचनांमध्ये म्हणतो. 55 स्तोत्र 13 आणि 14 वचने. पण तो तूच माझ्या बरोबरीचा माणूस, माझा सोबती व माझा सलगेचा मित्र होतास. आपण एकमेकांशी गोडगोड गोष्टी बोलत असू, देवाच्या घरी मेळ्याबरोबर जात असू. दाविदाचा हा मित्र आणि त्याने केलेला विश्वासघात हा अनुभव आपणापैकी अनेकांना आला असेल. या अनुभवातून तर खुद्द येशू ख्रिस्ती गेला. जेव्हा त्याच्याच एका शिष्याने यहुदा इस्कोरियतेने त्याचा घात केला. तुमच्या जीवनाचे असे एकही अंग असू शकत नाही की ते पवित्र शास्त्राच्या व्याप्तीमध्ये येणार नाही आणि त्याविषयीच्या सर्व समस्यांसाठी परमेश्वराजवळ उत्तर आहे. शेवटल्या काळात ख्रिस्तविरोधक अशाच प्रकारे लोकांना खोटे बोलवून फसवेल, त्यांचा विश्वासघात करेल. पुढच्या वचनामध्ये दाविदाने अहितोफेल याला जवळजवळ शापच दिला आहे. 55वे स्तोत्र 15वे वचन सांगते, त्यास अकस्मात मरण येऊ, ते जिवंतच अधोलोकी उतरोत, त्यांच्या घरात व अंतर्यामात दुष्टाई आहे. दाविदासारखेच आजही काही लोक संतापले की जा मर तिकडे असे म्हणतात. पण हे एक भयंकर वाक्य आहे श्रोतांनो. आणि या शापदायी वाक्यापेक्षा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची क्षमाशीलता आठवणे गरजेचे आहे. 16 आणि 17 वचनांमध्ये दाविद म्हणतो, संध्याकाळी सकाळी व दुपारी मी काकुळ तिने आपले गाऱ्हाणे करीन आणि तो माझी वाणी ऐकेल. माझ्यावर हल्ला करणाऱ्यांपासून त्याने माझा जीव सोडविला आणि सुरक्षित ठेविला आहे. माझ्याशी कलह करणारे तर पुष्कळ होते. श्रोत्यानो, दाविदाची मनस्थिती खरोखर फार वाईट आहे व त्याचे कारण त्याचे शत्रू आहेत. मी संकटांविषयी देवाला धन्यवाद द्यायला शिकले आहे, कारण संकटांमुळे मी त्याच्या अधिक जवळ येते व त्याच्या प्रेममय दयेचा अनुभव मला पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे येतो आणि त्यामुळे मला परमेश्वरावर पूर्वीपेक्षा अधिक प्रेम करायला जमते. दाविदही ही गोष्ट शिकला होता, म्हणून तो पुढे 22 वचनात म्हणतो, तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल, नीतिमानाला तो कधी ढळू देणार नाही. प्रेषितांनो, तुम्ही तुमच्या संकटांना तुमच्या शत्रूंना देवावर सोपून द्या, तो त्यांची काळजी घेण्यास समर्थ आहे. रोमकरासपत्र 12:19 वचनात पॉल म्हणतो, रोमकरासपत्र 12:19 वचन, प्रिय बंधूंनो, सूड उगवू नका तर देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण सूड घेणे मजकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. जे तुमचा विश्वासघात करतात त्यांना धडा शिकविण्याच्या भानगडीत पडू नका, त्यांना प्रार्थनेच्याद्वारे देवाच्या हाती सोपून द्या, तोच त्यांना योग्य प्रकारे हाताळू शकतो. आता पुढे 23 वचन, हे देवा, तू त्यांना गर्तेच्या तोंडात लोटून देशील, खुनी व कपटी मनुष्य अर्धे आयुष्यही जगणार नाहीत, मी तर तुझ्यावर भाव ठेवीन. श्रोत्यानो, आजच्या विश्वासघातक्यांच्या जगात आपण कसे राहणार आहोत? आमचा त्याविषयी परमेश्वरावर भरोसा आहे काय? पवित्र शास्त्र आम्हाला सांगते, यशायाचे पुस्तक 3:15, शांतता व श्रद्धा या तुमचे सामर्थ्य आहे. ख्रिस्तविरोधकाच्या संबंधी आपण 52-55 या स्तोत्रांची छोटीशी मालिका अभ्यासली. आता आपण 56 स्तोत्राचा अभ्यास सुरू करीत आहोत. या स्तोत्रामध्ये दाविदाची भीती व त्याचा भरोसा व्यक्त झालेला आहे. या स्तोत्रासह पुढच्या आणखीन 3 स्तोत्रांमध्ये एका सुंदर गोष्टीचे वर्णन आहे. या स्तोत्रांना मिक्ताम असे म्हणतात. मिक्ताम म्हणजे जे कायम स्वरूपाचे आहे ते, तसेच जे अढळ स्थिर टिकावं आहे ते, असाही या शब्दाचा अर्थ होतो. एका व्यक्तीने या स्तोत्राला एका निर्वासिताचे आनंदमय धैर्य असे नाव दिले आहे. या हे स्तोत्राची पार्श्वभूमी संकटाची आहे आणि गेल्या म्हणजे 55 स्तोत्रात आपण वाचले की पारव्यासारखे पंख असते तर आपण दूर उडून गेलो असतो असे दाविदाला वाटले, परंतु या स्तोत्रात त्याची ही इच्छा पूर्ण झालेली दिसते, कारण परमेश्वराने त्याला त्याच्या सर्व संकटांमधून सोडवले आहे. यावेळेस बलिष्ठांनी दाविदाला गथ या ठिकाणी पकडले होते. हे स्तोत्र दाविदाच्या छळाचे चित्र सादर करीत असले तरी ते पुढे येऊ घातलेल्या विश्वासणाऱ्यांच्या छळाविषयी देखील विदित करते. 56 स्तोत्र पहिली 2 वचने वाचूया. हे देवा, माझ्यावर दया कर, कारण मनुष्य मला तुडवीत आहेत. दिवसभर माझ्याशी लढून त्याने माझा छळ मांडलेला आहे. दिवसभर माझे शत्रू मला तुडवीत आहेत, माझ्याशी मगरुरीने लढणारे बहुत आहेत. श्रोत्यानो, स्पष्ट आहे की यावेळेस देखील दाविदाला त्याच्या शत्रूंनी घेरले आहे, पण अशा वेळेस तो एक गोष्ट करायला शिकला आहे. ती काय आहे ते आपण 3 वचनात वाचूया. मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरोसा टाकेन. काय दाविद घाबरलेला होता? अर्थातच तो होता. काही लोकांना मला भीती वाटते असे म्हणणे कमीपणाचे भित्रेपणाचे लक्षण वाटते आणि त्यातून त्यांचा स्वतःवरचा दानका विश्वास तरी व्यक्त होतो किंवा त्यांचा ढोंगीपणा तरी व्यक्त होतो. जे लोक स्वतःवर फार विश्वास ठेवतात ते परमेश्वराजवळ येऊ शकत नाहीत, कारण त्यांना परमेश्वराकडे येणे कमीपणाचे वाटते. परंतु बऱ्याचदा त्यांच्या जीवनात असे प्रसंग येतात की त्यांना स्वतःचा आत्मविश्वास साथ देऊ शकत नाही आणि अशा वेळेस त्यांना स्वतःच्या अपयशाची फार टोचणी लागते व ते त्या टोचणीमुळे सुरळीत जीवन जगू शकत नाहीत. स्वतःवर विश्वास असणे योग्य आहे, पण अतिविश्वास असणे हे उद्धटपणाचे लक्षण तर आहेच, पण ते धोक्याचेही आहे. सिंह व अस्वल यांच्याशी कुमारवयातच 2 हात करणारा दाविद नम्रतेने कबूल करतो की त्याला भीती वाटते आणि त्याच्या या भीतीसाठी त्याच्याजवळ उत्तर आहे, ते म्हणजे परमेश्वरावरचा भरोसा. श्रोत्यानं, तुम्हाला भीती वाटते काय? या स्तोत्राच्या 3 वचनामध्ये दाविद म्हणतो की मला भीती वाटेल तेव्हा मी तुझवर भरोसा टाकेन. दाविद एक शूरवीर होता, तरी त्याला भीती घालणारे प्रसंग त्याच्या समोर होते, परंतु त्याविषयी दाविद फार प्रामाणिक आहे. हे प्रसंग आपल्या सामर्थ्यापलीकडचे आहेत हे तो कबूल करतो आणि अशा वेळेस नक्की कोणाचा आधार घ्यावा हे देखील दाविदाला ठाऊक आहे. म्हणूनच तो त्याला भीती वाटते तेव्हा परमेश्वरावर भरोसा ठेवतो. आता आपण पुढचा भाग वाचूया. 56:8. माझी भटकण्याची ठिकाणी तू मोजिली आहेत, माझी आसवे तू आपल्या बुधलीत भरून ठेवली आहेत, तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय? श्रोत्यानो, आमचे बाहेर जाणे व आत येणे, आमचे उठणे व बसणे या सर्व गोष्टी आपण स्वतः विसरू शकतो, परंतु परमेश्वर ते विसरत नाही. तो या सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवतो. तेव्हा परमेश्वराला मी काय करतो, कुठे जातो हे काय माहीत, असा दृष्टिकोन बाळगणे अगदी चुकीचे आहे. तसेच आमचे अश्रू ढाळणेही त्याच्या नजरेतून सुटत नाही. स्कॉफिल्ड नावाच्या पवित्र शास्त्राच्या प्रतिमध्ये या वचनाचे स्पष्टीकरण देताना असे म्हटले आहे की पूर्वीच्या काळात पूर्वेकडील देशात मृतांसाठी शोक करणारे आपले अश्रू पाण्याच्या बुदल्यात साठवीत आणि आपल्या प्रिय परंतु मृत व्यक्तीच्या थडग्यात तो बुदला ठेवत. त्याच्यासाठी ते किती रडले हे दाखविण्यासाठी ते असे करीत असत. श्रोत्यानो, 16व्या शतकातील देवाचा एक महान सेवक याने असे म्हटले आहे की परमेश्वर आमचे अश्रू बुदल्यात साठवून ठेवतो, यासाठी की तो एक दिवस ते सर्व पुसून टाकू शकेल. तसेच एक प्रसिद्ध भाष्यकार म्हणतो की देवाच्या छळ झालेल्या लोकांचे अश्रू बुदल्यात साठवून ठेवण्यात आले आहेत आणि देवाच्या भांडारामध्ये ते विशेष बंदोबस्तात ठेवलेले आहेत. हे वचन तुमच्या व माझ्याकरिता कितीतरी मोलाचे आहे. देवाच्या लोकांचे अश्रू देवाच्या दृष्टीने मौल्यवान आहेत, हेच या वचनावरून सांगण्यात आले आहे. आज तुमच्यापैकी जर कोणी अन्यायाचा बळी झाली असेल किंवा ख्रिस्ताकरिता तुमचा छळ होत असेल, तर धीर सोडू नका. परमेश्वरावर भाव ठेवा, त्याच्या समोर आपले अश्रू ढाळा, कारण इतर कोणाला नसले तरी परमेश्वराला तुमचे अश्रू मोलाचे आहेत आणि तो ते एक दिवस पुसून टाकणार आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.
श्रोत्यांनो, आपल्या या उपासना कार्यक्रमात देवाविषयी माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केला. आम्हाला आशा आहे की कार्यक्रम आपल्याला आवडला असेलच. येशू ख्रिस्ताबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला अवश्य लिहा. पत्र लिहिण्यासाठी आमचा पत्ता: कार्यक्रम उपासना, विश्ववाणी, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझनबाग, नागपूर 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
तर पुन्हा भेटूया याच वेळी. आता आपला निरोप घेण्याची परवानगी द्या. तोपर्यंत नमस्कार.